प्रकरण 2 सैतानाची मूळ सुरुवात। आपल्याला माहित आहे की देव अनंत काळापासून आहे। बायबलची सुरुवात पुढील वाक्याने होते, प्रारंभी देवाने। उत्पत्ती 1:1 हे बायबलच्या सुरुवातीचे पहिले दोन शब्द आहेत। हे शब्द अनंत काळ सुचवितात। हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचे आहे, कारण आपली बुद्धी केवळ समयापर्यंत सीमित आहे। समय सुरू होण्यापूर्वी देव होता, परंतु सैतान समय सुरू होण्यापूर्वी नव्हता। सैतान हा निर्मित आहे, परंतु ह्याचा अर्थ असा आहे का की देवाने दुष्टाला निर्माण केले? नाही, देवाने तसे करणे शक्यच नाही। देव कोणत्याही दुष्टाईची निर्मिती करीत नाही। देव जे निर्माण करतो ते परिपूर्ण असते। आदाम व हव्वेला निर्माण केले तेव्हा ते दोघेही परिपूर्ण होते। सैतानाला निर्माण केले तेव्हा तो देखील परिपूर्ण होता। त्याला प्रभातीचा तारा किंवा लुसिफर असे निर्माण करण्यात आले, यशया 14:12। आता लुसिफर हे नाव वाईट समजले जाते, परंतु त्याला निर्माण केले तेव्हा तसे नव्हते। त्याला दूतांचा प्रमुख असे निर्माण करण्यात आले। देवाची भक्ती करण्याकरता तो दूतांचे नेतृत्व करीत असे। त्याला निर्माण केले तेव्हा देवाने त्याला पुष्कळ अलौकिक गुण व सामर्थ्य दिले होते, परंतु तो पतन पावला व सैतान झाला। सैतानाकडे आजही शक्ती आहे, कारण त्याला वरून खाली फेकण्यात आले तेव्हा त्याची शक्ती काढून घेण्यात आली नाही। आपण विचार करू की देवाने सैतानाची शक्ती का काढून घेतली नाही? यामागील कारण असे आहे की देवाने दिलेले दान देव काढून घेत नाही। कोणी आपल्या विरुद्ध झाले तरी आपण मानव देखील त्याला दिलेले परत घेत नाही। म्हणून सैतान त्याच्या शक्तीचा उपयोग इतरांना इजा करण्याकरता करतो। जे लोक सैतानाच्या संपर्कात असतात ते देखील त्याच्या शक्तीने जादू टोण्यासारख्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी करतात। सैतानाविषयी पुढील प्रमाणे लिहिले आहे, हे दैदीप्यमान प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? यशया 14:12। लुसिफर देवदूतांचा प्रमुख असल्यामुळे तो सतत देवाच्या उपस्थितीत असेल, मग तो पतन का पावला? ह्याचे कारण पुढील दोन वचनांमध्ये आहे, जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे। यशया 14:13-14। इतर देवदूतांपेक्षा लुसिफराला अधिक दान देण्यात आले होते। तो अधिक सुंदर होता व त्याच्यामध्ये अधिक अलौकिक गुण होते। त्याच्या अंतःकरणात गर्व शिरण्यापूर्वी देवाची भक्ती करताना तो देवदूतांचे नेतृत्व करी। मग त्याने विचार केला, माझ्यापेक्षा केवळ एकच व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि ती व्यक्ती म्हणजे खुद्द देव। मी त्याच्यावर देखील प्रभुत्व स्थापेन। हा फारच मूर्खपणाचा विचार त्याच्या मनामध्ये आला। तो त्याच्या निर्माणकर्त्याच्या वर कसा चढू शकणार होता? परंतु सैतान असाच आहे। तो हुशार असताना देखील त्याने अनेक मूर्खपणाच्या संकल्पना केल्या व आजही तो करतो। आज जगामध्ये अनेक हुशार लोक देखील मूर्खपणाच्या गोष्टी करतात। आपण जितका जास्त सैतानाचा अभ्यास करू तितके जास्त आपल्याला कळेल की त्याने अनेक मूर्खपणाच्या गोष्टी केल्या व तो करीतच आहे. देवाने त्याला ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणी तो संतुष्ट नव्हता. तो अशा ठिकाणी विराजमान होऊ इच्छित होता ज्या ठिकाणी सर्व त्याची भक्ती करतील. त्याने असे बोलून दाखवले नाही, परंतु त्याच्या मनामध्ये असे विचार आले. हे विचार आपण 13 वचनात वाचतो. देव आपले मन व अंतःकरण पाहतो. देवाने लुसिफराचे अंतःकरण बघितले व देवाला लुसिफराचा उद्देश कळला. मोह, परीक्षा व पापामध्ये भिन्नता आहे. मोह प्रथम मनातील विचारांपासून सुरू होतो. आपण पापमय विचारांशी सहमत झालो की पाप करतो. जर आपण लगेच असे वाईट विचार नाकारले तर आपण पाप करीत नाही. उदाहरणार्थ, स्वतःला उंच करावे म्हणून एखाद्या व्यक्तीला इतरांच्या नजरेत खाली पाडण्याचा तुमच्या मनामध्ये विचार आला का? असे विचार सर्वप्रथम कोणाच्या मनामध्ये आले माहितीये? लुसिफराच्या. तो कोणाला खाली पाडू इच्छित होता? देवदूतांना नव्हे, कारण देवदूत आधीच त्याच्या हाताखाली होते. तो देवाला खाली करू इच्छित होता. स्वतःला उंच करण्याकरता लोकांना खाली पाडण्याचा आत्मा सैतानापासून आहे. तुम्ही तुमच्या शत्रूला ओळखावे असे मी तुम्हाला का सांगत आहे? कारण जेव्हा असे विचार तुमच्या मनामध्ये प्रवेश करतात तेव्हा तुम्ही ओळखावे की तुमचा शत्रू आत शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. गर्जना करीत असलेला सिंह कोणाला गिळावे ह्याची वाट बघत आहे. प्रमुख दूताला सैतान बनण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. नाही, फार लवकर तो सैतान झाला. तो टप्प्याटप्प्याने हळूहळू पडला नाही. येशूने म्हटल्याप्रमाणे तो विजेसारखा क्षणात खाली पडला. लूक 10:18. एका क्षणी तो तेजस्वी तारा होता, तर दुसऱ्याच क्षणी देवासारखे होण्याचा त्याच्या मनात विचार आल्या बरोबर तो लगेच सैतान झाला. देवदूताला सैतान होण्यासाठी किती वेळ लागला? एका सेकंदापेक्षाही कमी. एका क्षणात एका चांगल्या व्यक्तीला सैतानासारखे होण्यास किती वेळ लागू शकतो? एका क्षणापेक्षाही कमी. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सैतानाचा उगम सांगणारा आणखी एक अध्याय म्हणजे एहेजकेलाचा 28 अध्याय. या ठिकाणी सैतानाला चोरचा राजा म्हटले आहे. एहेजकेल 28:12. या जगाच्या राज्यकर्त्या मागे दुष्ट शक्ती आहे. चोरच्या राजा मागे देखील सैतान होता. चोरच्या राजामध्ये वास करणाऱ्या सैतानाला देव बोलला. देवाने सैतानाला त्या समयाची आठवण करून दिली ज्या समयी सैतान एदेन बागेमध्ये होता. एहेजकेल 28:13. याचा अर्थ असा आहे की आदाम हव्वेपूर्वी एदेन बागेमध्ये लुसिफर होता आणि देवाने सैतानाला आठवण करून दिली. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चळणूक यथा योग्य होती. वचन 15. लुसिफर सुंदर असल्यामुळे त्याच्या हृदयात अपकार बुद्धी शिरली. तुम्ही आरशात पाहत असता तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा सुंदर आहात अशा विचाराने तुम्हाला आल्हाददायक किंवा खूप छान वाटते का? अशा भावनेपासून सावध असा. तुम्हाला देवाने जी दाने दिली आहेत त्याबद्दल देवाचे आभार माना. सुंदर चेहरा असणे काही वाईट नाही, परंतु त्याबद्दल गर्व असणे फार वाईट आहे. गर्व झाल्यास सैतानासाठी द्वार उघडले जाते. सैतानाच्या गर्वामागील आणखी एक कारण म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. तुम्हाला माहित आहे का की सर्व निर्मितीमध्ये सर्वात बुद्धिमान सैतानच आहे. बुद्धिमान असणे काही वाईट नाही. आपण आपली बुद्धिमत्ता देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणू शकतो, परंतु आपल्या बुद्धिमत्तेबद्दल आपल्याला गर्व करण्याचा हक्क नाही. देवाची सेवा करण्याकरता मूर्ख असणे देखील गरजेचे नाही. तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल व सुंदरतेबद्दल देवाचे उपकार माना, परंतु या गोष्टींचा तुम्हाला गर्व नसावा. लुसिफराच्या पतनामागील आणखी एक कारण म्हणजे त्याला सर्व निर्मितीमध्ये उच्च पद होते. तो एक गोष्ट विसरला की सुंदरता, बुद्धिमत्ता व पद या तीन गोष्टींचा त्याला गर्व होता. या तीनही गोष्टी देवापासून मिळालेले दान आहे. अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट माहीत नाही. यामुळे सैतान त्यांच्या जीवनात शिरून त्यांची पकड घेतो व शेवटी त्यांचा नाश करतो. तर आपण बघितले की जगातील सर्व पापाचे मूळ गर्व आहे. पापाचे मूळ खून किंवा व्यभिचार नसून गर्व आहे. यामुळेच येशूने स्वतःला नम्र केले व मानव जातीला तारण मिळवून दिले. तारण नम्र होऊन मानव जातीला मिळाले. नम्रतेचा मार्ग सैतानाच्या षडयंत्रापासून व आढाख्यांपासून मुक्ततेचा मार्ग आहे. लुसिफरामध्ये आपण आणखीन एक गोष्ट पाहतो, ती म्हणजे असंतुष्ट आत्म्याचा उगम. जर आपण देवाच्या दृष्टीने या जगाकडे पाहिले तर आपल्याला दिसेल की जगामध्ये कुरकूर, तक्रार व सर्वत्र असंतोष आहे. हा असंतुष्टतेचा आत्मा लोकांना सैतानापासून प्राप्त झाला. अधिकाराविरुद्ध बंड करण्याच्या आत्म्याचा उगम देखील लुसिफरच आहे. लुसिफरावर केवळ एकच अधिकारी होता आणि तो म्हणजे देव. लुसिफराने सर्वोच्च अधिकारावर असलेल्या देवाविरुद्ध बंड केला. लुसिफराला देवाचा अधिकार हवा होता व त्याला वाटत होते की देवाला खाली टाकावे. असला आत्मा मानव जातीमध्ये आपल्याला आढळतो का? अधिकाराविरुद्ध बंड करण्याच्या आत्म्याने राष्ट्रांमध्ये अनेक बंडखोर चळवळी जागृत केल्या. त्यामुळेच कारखान्यांमध्ये संप पाहायला मिळतात. आज बंडखोरीचा आत्मा विद्यार्थ्यांमध्ये देखील पाहायला मिळतो. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील पाहायला मिळतो. अगदी घरातील लहान मुलांमध्ये देखील पाहायला मिळतो. ही सर्व लक्षणे जग पूर्णपणे भ्रष्ट होण्याची आहेत. सर्वत्र शिक्षकांचा व पालकांचा अनादर, त्याचप्रमाणे मंडळांमध्ये अध्यक्षांचा व वडील जनांचा अनादर पाहायला मिळत आहे. विसरू नका की हा आत्मा सैतानापासून आहे, ज्या आत्म्याने अति उत्तम देवदूताला सैतान केले. आज देखील हा आत्मा चांगल्या मुला मुलींना अगदी वाईट व दुष्ट करू शकतो. देव कोणालाही दुष्ट बनवत नाही. जेव्हा आपण स्वतःचे अंतःकरण सैतानाच्या आत्म्याकरता उघडे करतो तेव्हा आपण स्वतःला दुष्ट करतो. आता लुसिफराचा शेवटचा दुर्गुण बघूया. जेव्हा त्याला खाली फेकण्यात आले तेव्हा तो एकटाच पडला नाही, त्याला साथीदारही होते. आपण प्रकटीकरण 12:4 मध्ये वाचतो की त्याने स्वतः सोबत 1/3 दूत ओढून घेतले. गर्व, असंतुष्टता व बंडखोरीच्या लुसिफराच्या आत्म्यासोबत या दूतांनी देखील मूर्खपणे मैत्री केली. आज देखील अगदी असेच घडत आहे. जी व्यक्ती दुष्ट आहे ती एकटीच दुष्ट राहत नाही, तर इतरांना देखील स्वतःच्या मार्गात ओढण्याचा प्रयत्न करते. इतर लोक जागृत नसले तर दुष्ट व्यक्ती त्यांना देखील वाईट करते आणि हेच कटुत्वाचे मूळ आहे. इब्रिकरास पत्र 12 अध्याय 15 वचन.